श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। 15व्या अध्यायातील 5वा श्लोक काल आपण घेतला होता। फार प्रसिद्ध श्लोक, निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर विमुक्ता सुख दुःख संगेर गच्छंत मूढा पदम व्ययंतत। ज्याचा मान मोह संपलेला आहे, ज्यांनी स्वतःला जिंकलेला आहे, जो सर्वांना समरूप पाहतो आणि सर्व प्रकारच्या द्वंद्वापासून त्याची मुक्ती झालेली आहे, असा ज्ञानी पुरुष त्या अच्युत पदाप्रत जातो। म्हणजे तो भववृक्ष उलटा जो टांगला, त्याचं शेवटलं जे टोक ते अच्युत पद, जिथून परत जन्म होणे नाही, अशा मुक्त अवस्थेपर्यंत जन्ममरणाच्या पल्ल्याड असा माणूस जातो। आज 6व्या श्लोकापासून पुढचा भाग आपण घेणार आहोत। सुरुवात करूया आजच्या भागाला। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। नत्तद्भासते सूर्यो न शशांको न पावकाः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। ते जे ब्रह्मपद आहे, ते पद सूर्य प्रकाशित करीत नाही, चंद्र प्रकाशित करीत नाही, अग्नी त्याला ज्योती देत नाही। ज्या ठिकाणी गेल्यावर गेलेले लोक परत मागे पाऊलच घेत नाहीत, ती माझे अत्यंत निजधाम होय। पै दीपाचिया बंबाळी का चंद्रहन जे उजळी हे काय बोलो अंशुमाळी प्रकाशी जे। ते आगवेची दिसणी जया ते कान देखणी विश्व भास तसे जेणे लपालेन। जैसे शिंपी पण हारपे तव तव खरे होय रूपे का दोरी लपता सापे फार होई जे। तैसी चंद्र सूर्यादी थोरे ये तेजे जिये फारे तिये जयाचे नि आंधारे प्रकाशती। ते वस्तु की तेजो राशी सर्वभूतात्मक सरीसी चंद्र सूर्याच्या मानसी प्रकाशे जे। म्हणोनी चंद्र सूर्य कवडसा पडती वस्तूचिया प्रकाशा या लागी तेज जे तेजसा ते वस्तूचे अंग। आणि जयाच्या प्रकाशी जगहारपे चंद्रार्कीसी सचंद्र नक्षत्रे जैसी दिनोदयी। नातरी प्रबोधलिये वेळे ते स्वप्नीची डिंडी मावळे कानुरेची सांज वेळे मृगतृष्णी का। परंतु दिव्याच्या दीपवून टाकणाऱ्या प्रकाशाने जे प्रकाशले जाते अथवा चंद्र ज्याला प्रकाशित करतो ह्याचीच गोष्ट काय सांगावे। परंतु सूर्यही ज्याचे प्रकाशन करतो, वरील तीन प्रकारच्या प्रकाशाने म्हणजे दिव्याच्या चंद्राच्या सूर्याच्या या तिन्ही प्रकारच्या प्रकाशाने जगातील सर्व वस्तू दिसू लागतात। म्हणजे ज्याला आत्मस्वरूपाला न पाहणे होय, कारण की आत्मस्वरूप पाहण्यात इतर वस्तूंचा निराश होतो। जे आत्मस्वरूप लपले असता विश्व भासते, हे सगळे दिवा असू दे, चंद्र असू दे, सूर्य असू दे, ही कितीही प्रकाशमान झाले त्याच्याने आत्मा प्रकाशित होत नाही। ज्याप्रमाणे शिंपीचे शिंप म्हणून यथार्थ ज्ञान जसजसे नाहीसे होते, तसतसे त्या शिंपीवर मिथ्या भासणारे चांदीचे भास असे भासावायला लागते, अथवा दोरीच्या यथार्थ स्वरूपाच्या अज्ञानामध्ये सापाचा भ्रम होतो, त्याप्रमाणे चंद्र सूर्य इत्यादी जी ही मोठमोठाली तेजे आहेत ती ज्या आत्मवस्तूच्या अज्ञानात प्रकाश करतात। ती आत्मवस्तू केवळ तेजाची रास आहे आणि ती आत्मवस्तू केवळ तेजाची रास असून सर्व प्राण्यांमध्ये आत्मत्वे करून सारखी व्याप्त आहे आणि चंद्र सूर्याच्या मनात ती प्रकाशते. हो, म्हणून वस्तूच्या प्रकाशाच्या मानाने चंद्रसूर्य हे निस्तेज होतात. याकरिता तेजस्वी वस्तूंमध्ये जे तेज आहे ते वस्तूचे अंग आहे आणि ज्याप्रमाणे सूर्योदयी चंद्रासह नक्षत्रे लोप पावतात अगदी त्याप्रमाणे ज्या आत्मवस्तूच्या प्रकाशामध्ये चंद्र सूर्यासह सर्व जग लोपून जाते किंवा जागे झाल्यावर जसा स्वप्नातील पसारा सगळा नाहीसा होतो किंवा संध्याकाळी जसे मृगजळ शिल्लक उरत नाही तैसा जी वस्तूच्या ठाई कोणीच का भासू नाही ते माझे निजधाम पाही पाटाचे गा पुढती जे तेथ गेले ते न घेतीची माघवती पावले महोदधी का मिनले स्रोत जैसे कालवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी होयची ना माघारी परती जैसी नाना गेलियांतराळा न येतीची वन्ही ज्वाळा नाही तप्त लोहौनी जळा निघणे जेवी तेवी मजसी एक वाट जे जाले ज्ञाने चोखट तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा. त्याप्रमाणे ज्या आत्मवस्तूच्या ठिकाणी कोणताच भास नाही अर्जुना ते माझे मुख्य ठिकाण आहे असे समज. तेथे त्या निजधामाच्या ठिकाणी जे लोक गेले ते पुन्हा मागे पाऊल घेत नाहीत म्हणजे पुन्हा ते जन्माला येत नाहीत. ते कसे तर महासागराला मिळालेले नद्यांचे ओघ कधी माघारी परत येत नाहीत अथवा मिठाची हत्तीण केली आणि ज्याप्रमाणे खाऱ्या समुद्रात घातली तर मग ती परत येईल का. ती तर पाण्यात विरघळून जाईल किंवा आकाशामध्ये गेलेल्या अग्नीच्या ज्वाळा तशा परत येत नाहीत. ज्याप्रमाणे तापलेल्या लोखंडापासून पाण्याला परत येणे नाही अगदी त्याप्रमाणे शुद्ध ध्यानाने जे माझ्या स्वरूपी मिळाले त्यांना पुनर्जन्माचा मार्ग मोडला असे समजावे. तेत प्रज्ञा पृथ्वीचा रावो पार्थू म्हणे जिजी महापसावू परी विनंती एकी देवो चित्त देतू तरी देवेसी स्वयेक होती मग माघऊ ते जेन येती ते देवेसी भिन्न आथी की अभिन्न जी जरी भिन्नची अनादि सिद्ध तरी न येती हे असंबद्ध जे फुला गेले षटपद ते फुलेची हो तुपा पै लक्ष्याहुनी अनारिसे बाण लक्षी शिवोनी जैसे मागुती पळती तैसे येती चिते ना तरी तूची ते स्वभावे तरी कोणे कोणासी मिळावे आपण यासी आपण रूपावे शस्त्रे केवी. यावर बुद्धिरूपी पृथ्वीचा राजा जो अर्जुन तो काय म्हणतो. महाराज हे आपले आत्मबोध सांगणे हा मोठा प्रसाद आहे परंतु माझ्या एका विनंतीकडे कृपया लक्ष द्या. तर हे देवा जे पुरुष देवांशी स्वतः एक होतात म्हणजे तुमच्या स्वरूपाशी ऐक्याला पावतात आणि मग माघारी येत नाहीत असे ते पुरुष मूळचे आपल्याशी भिन्न असतात की अभिन्न असतात. जर ते पुरुष स्वरूपे करून मूळचे भिन्नच असेल तर ते माघारी येत नाहीत हे आपले म्हणणे विसंगत आहे. कारण की हे आपले म्हणणे खरे असेल तर मग फुलात गुंग झालेले भ्रमर खरोखर फुलेच व्हायला पाहिजेत. स्वरूपाने लक्ष्याहून वेगळे असलेले बाण त्या लक्ष्याला शिवून लक्षरूप न होता जसे पुन्हा वेगळे पडतात तसे ते पुरुष देवाच्या स्वरूपाला स्पर्श करून देवाशी ऐक्याला न पावता पुन्हा माघारी येतीलच ना? अथवा ते पुरुष जर स्वभावतः तूच असशील, म्हणजे त्यांचे आणि तुझे स्वरूप मूळचे एकच असेल, तर मग कोणी कोणाला मिळावयाचे? ते तर मुळात तूच आहेत। शस्त्राने आपण आपल्याला कसे रूपवायचे? मनोनी तुझसी अभिन्ना, मनोनी तुझसी अभिन्ना जीवा, तुझा संयोग वियोगू देवा, नये बोलो अवयवा शरीरेसी, आणि जे सदा वेगळे तुझसी, तया मिळणी नाही कोणे दिवसी, मायेती न येती हे कायसी वाय बुद्धी, तरी कोण गा तू ते, पावूनी न येती माघव ते, हे विश्वतो मुखा माते बुझावी जी। ये आक्षेपी अर्जुनाचा, जो शिरोमणी सर्वज्ञांचा, तोषला बोध शिष्याचा देखूनिया। मग म्हणे गा महामती, माते पावूनी न येती पुढती, ते भिन्ना भिन्न रीती आहाती दोनी। देवा, म्हणून ज्याप्रमाणे शरीर आणि शरीराचे अवयव, शरीर आणि शरीराचे अवयव यांचा संयोग अथवा वियोग म्हणता येत नाही, त्याप्रमाणे तुझ्याशी अभिन्न जे जीव, त्याचा तुझ्याशी संयोग अथवा वियोग हा संभवत नाही। किती मार्मिक प्रश्न आहे अर्जुनाचा। म्हणजे ते मूळचेच जर अभिन्न आहे, तर मग त्याला भिन्न म्हणून काय सांगतोस? आणि जर ते मूळचे भिन्न असतील, तर भिन्न भिन्न वस्तू एकमेकाशी मिळतात हे म्हणणेही चुकीचे आहे। आणि तुझ्याशी जे सदा भिन्न आहेत, त्यांना कोणत्याही काळी तुझ्यात मिळता यायचेच नाही ना? मग ते तुझ्या स्वरूपाहून माघारी येतात अथवा येत नाहीत ही कसली व्यर्थ समजूत आहे? तरी तुझ्या स्वरूपाला पाहून माघारी येत नाहीत ते कोण? हे सर्व बाजूंना मुख असलेल्या देवा, हे मला तू समजावून सांग। अर्जुनाने अशी शंका केल्यावर तो जाणत्यांमध्ये सर्वश्रेष्ठ असलेला श्रीकृष्ण परमात्मा आपल्या शिष्याचा बोध पाहून संतुष्ट झाला। मग देव म्हणतात, हे विशाल बुद्धीच्या अर्जुना, माझ्या स्वरूपी ऐक्याला पाहून जे पुन्हा माघारी येत नाहीत, त्यांच्या मूळ स्वरूपासंबंधाने ते वेगळ्यात आहेत आणि वेगळे नाहीत, असे दोन्ही प्रकार संभवतात। जय विवेके खोले पाहिजे, तरी मी तेची ते सहजे, नाहाच वाहाच तरी दुजे ऐसे ही गमती। जैसे पाणिया ही वेगळ, आप जता दिसती कल्लोळ, एरवी तरी निखिळ पाणी चिते। का सुवर्णा हुनी आने, लेणी गमती भिन्ने, मग पाही जे तव सोने आगवे चीते। तैसे ज्ञानाची दिठी, मजसी अभिन्न चीते किरीटी, एर भिन्न पणते उठी अज्ञानास्तव। आणि साचो कारेनी वस्तु विचारे, कैचे मज एकासी दूसरे, जे भिन्ना भिन्न व्यवहारे उमसी जेल। जर खोल विचाराने पाहिले, देव सांगत आहे बरं की जर खोल विचाराने म्हणजे आत्मदृष्टीने पाहिले, तर ते पुरुष स्वभावतः मदरूपच आहेत। आणि जर वरवरच्या दृष्टीने म्हणजे देहदृष्टीने पाहिले, तर ते माझ्याहून वेगळे आहेत असेही वाटतात। ज्याप्रमाणे लाटा उत्पन्न होत असता त्या पाण्याहून वेगळे आहेत असे दिसते, पण व्यवस्थित विचार करून पाहिले तर त्या लाटा आणि पाणी हे एकच आहे। अथवा आकाराच्या दृष्टीने पाहिले तर दागिने हे सोन्याहून भिन्न आहे असे वाटते, पण विचाराच्या दृष्टीने पाहिले तर दागिने आणि सोने हे एकच आहे। अगदी त्याप्रमाणे ज्ञानाच्या दृष्टीने अर्जुना, ते पुरुष माझ्याशी अभिन्नच आहेत। आणि दुसरे जे वेगळे पण उत्पन्न होते, ते फक्त आणि फक्त अज्ञानामुळे होते। आणि खरोखर वस्तु विचाराने म्हणजे आत्मदृष्टीने जर विचार केला तर मी जो एक त्या मला दुसरे कुठले, मला दुसरं नाहीच की जे वेगळे आहे किंवा एक आहे असा व्यवहार होऊन त्याद्वारा उघड करता येईल असं काहीच नाही. आगवे की आकाश सुनी पोटी बिंबची तैया ते खोटी तै प्रतिबिंब कै उठी के रश्मी सिरे का कल्पांतिचिया पाणिया काय ओत भरता ती धनंजया म्हणोनी कैचे अंश विक्रियाय कामज परियोगाचे निमेळे पाणी उजू परी वाकुळे झाले रवी दुजे पण आले तो यबगे व्योम चौफळे की वाटोळे हे ऐसे काही सयाही मिळे परी घटमटी वेटाळे तैसे ही आथी हागा निद्रेचे नि आधारे काय एकले नि जगन भरे स्वप्निचे नि जय अवतरे रायपणे. जर सर्वच्या सर्व आकाश पोटामध्ये घालून सूर्यबिंबाने ब्रह्मांड गोळ व्यापून टाकला तर त्या सूर्याचे प्रतिबिंब कोठे उत्पन्न होईल, त्या सूर्याचा प्रकाश पडेल असं काय होईल आणि त्याची किरणे कोठे शिरतील. किंवा कल्पांताच्या वेळी कल्पांत काळचे जे आब्रह्मस्तंभपर्यंत उदक असते म्हणजे पाणीच पाणी सर्वत्र असते कल्पांताच्या वेळी, ते अनेक नद्यांच्या प्रवाहांचे पाणी भरून बनले आहे का? एवढ्याकरिता मी जो एक अविक्रिय त्या मला अंश कोठले, मला परत अंशामध्ये विभक्त करता येत नाही. परंतु पात्राच्या संबंधामुळे नदीचे पाणी सरळ असता वाकडे झाले, पाण्याच्या संबंधाने पाण्यात प्रतिबिंब पडल्याकारणाने सूर्याला दोनपणा आला, बिंबपणा आणि प्रतिबिंबपणा. हे आकाश चौकोनी अथवा वाटोळे असे कशाने मिळणार आहे? परंतु आकाश जेव्हा घटाकडून किंवा मठाकडून वेष्टले जाते तेव्हा ते वाटोळे किंवा चौकोनीसुद्धा दिसते. अरे, निद्रेच्यामुळे उत्पन्न झालेल्या स्वप्नामध्ये जेव्हा निजणारा आपण राजा म्हणून प्रकट होतो त्याच्या एकट्याकडून स्वप्नामध्ये सर्व जग भरले जात नाही का? जगातला सर्व काही तोच होतो. का मिनलेनी किडाळे वाणी भेदासी ये साळे तैसा स्वमाया वेटाळे शुद्ध जैमी तै अज्ञान एक रुढे तेणे कोहम विकल्पांचे मांडे मग विवरुणी किजे फुडे देहो मी ऐसे. अथवा हिणकस धातू मिसळली असता शंभर नंबरी सोने जसे निरनिराळ्या कसाला येते, म्हणजे 24 कॅरेटचं 22 कॅरेट होते, 22 कॅरेटचं 20 कॅरेट, जितका तुम्ही त्यात भेसळ करणार तशी तशी त्या सोन्याची पातळी घसरत जाते. तर हिणकस धातू, ते तांब असू दे आणि ते इतर कुठली हिणकस धातू असू दे, त्या 24 कॅरेटमध्ये मिळाल्यानंतर त्याचा कस खाली खाली येतो. त्याप्रमाणे शुद्ध जो मी, तो जेव्हा आपल्या मायेने वेटाळला जातो ना तेव्हा माझ्या ठिकाणी एक अज्ञानाचा मुख्यतः व्यवहार होतो आणि त्या योगाने मी कोण अशा संशयास आरंभ होतो आणि मग विचाराने देह मी असा निश्चय केला जातो. अशा प्रकारे ती आत्मवस्तू असून तो शुद्ध आत्मा असून हळूहळू हळूहळू मी एक देह आहे असं समजू लागतो आणि तो हिणकसपणा जसा जसा बळावतो तसा तसा तो आपल्या आत्मस्वरूपापासून दूर दूर होत जातो आणि असा अपवित्र होत जातो. या उलट साधना करून, भक्ती करून, ध्यानधारणा करून, ईश्वराचं नामस्मरण करून हळूहळू जर मनुष्य परिष्कृत होण्याचा प्रयत्न करत जाईल तर तो मी देह आहे असे विसरून मी वसुदेव आहे, मी परमात्म्याचा अंश आहे असं समजू लागेल, मी एक शुद्ध आणि पवित्र आत्मा आहे. आणि अशी समजूत दृढ होता होता हळूहळू त्याला सर्वांमध्ये त्या परमात्म्याचा अंश दिसू लागेल. आणि हेच या 15व्या अध्यायाचा उद्देश आहे, हाच त्या परमेश्वराची, त्या परमपुरुषाची ओळख करून देणे. पुढे आपल्याला भाग येणार आहे कोणत्या कोणत्या प्रकारचे पुरुष असतात, त्यामधला जो उत्तम पुरुष असतात त्याला पुरुषोत्तम म्हणतात. आणि तो पुरुषांमधला उत्तम असल्यामुळे त्याचा जो योग आहे तो पुरुषोत्तम योग, आणि तो या अध्यायाचा विषय आहे. हे गोड निरूपण पुढेही असंच सुरू राहणार आहे. 6वा श्लोक घेऊन आपण इथे आज विश्रांती घेऊ आणि 7व्या श्लोकापासून निरूपण उद्यापासून पुढे नेऊ. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.